हॅलो, नमस्कार. मी रिजन हेड सागर असे बोलतोय. टाटा टेक्नो ग्लोबल ट्रस्ट व अंबुडबेनी एमबीए कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी उद्या 3 एप्रिल रोजी टाटा टेक्नो ग्लोबल ट्रस्टचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल अमोल कासार सरांचे व्याख्यान 9:30 सकाळी आयोजित करण्यात आले आहे. तसेच परवा 4 एप्रिल रोजी कडाया अॅग्रो संचालक सुरेश पठारे सरांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तरी आपण दोनही कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे ही रिजनच्या वतीने नम्रतेची विनंती. धन्यवाद.